सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर 1 मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. आणि जरा हे ऐका ना, हे डिस्कशन जरा ऐका, अत्यंत महत्वपूर्ण आहे, आपल्या सगळ्यांवर अप्लाय होणाऱ्या अशा त्या काही गोष्टी आहेत.
व्हेरी गुड मॉर्निंग रुद्र, अभय बोलतो. अभय बाल,
अमय कसा आहेस रे?
बस मस्त मजेत.
मग सांग, आयुष्यात काय करतोस?
2 वर्षापूर्वी आपण भेटलो होतो गणपतीच्या बाप्पाच्या निमित्ताने, एक जुना वाडा केला होता, आठवतो?
हो हो हो, वा 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 वा, क्या बात आहे, क्या बात आहे, क्रिएटिव्ह पर्सन अमय जी, वा वा. ग्रेट ग्रेट.
मी जस्ट गाडी चालवत होतो आणि आपलं बोलणं ऐकलं आणि म्हटलं तर फोन करावा.
वा वा वा,
आपलं घर जे आहे हे संवाद साधण्यासाठी कोणी आपल्याला भेटत नाही, मिळत नाही.
बरोबर.
संदर्भात जे आपलं डिस्कशन चालू होतं,
बरोबर बरोबर बरोबर,
संदर्भामध्ये मला बोलायला खूप आवडेल. कारण आजकाल कसं झालंय की घर खूप मोठी होत चाललेली आहे, खिशात पैसा भरपूर उठायला लागलेला आहे, गाड्या घोडे अपेक्षा आलेले आहे, पण माणूस की कुठेतरी हरवलेली असते. आपल्याला
खऱ्या अर्थान खरा
घरातल्या 2 माणसांचा संवाद जो आहे ना, तो इतका कमी झालेला आहे. नातं म्हणजे आई वडिलांचं असेल, मुलांचं असेल, भावा भावांचं असेल, ते इतकं हरवून गेलेलं असं वाटतं. पण मग आपल्याला आपलं घर खरंच मोठं होत चाललंय. मग याला कुठे आपण ज्याला म्हणतो की पूर्वीच्या काळी बघा, आपण सगळ्यांनी एक निबंध लिहिला होता की दूरदर्शन शाक्य वरदान.
बरोबर बरोबर.
मला असं वाटतं की दूरदर्शनचा जो योग्य वापर केला तर ते नक्कीच आपल्यासाठी वरदान आहे. आणि त्याचा जो तुम्ही वाईट वापर केला, जर वेगवेगळे चॅनल बोलत बसले अननेसेसरी, तर ते तुमच्यासाठी शाप आहे.
डेफिनेटली.
त्याच्यामुळे दूरदर्शनची जागा मला असं वाटतं की आता या छोट्याशा मोबाईलने घेतलेली आहे. त्याचा जर तुम्ही योग्य वापर केला पाहिजे, डेफिनेटली इट इज हेल्पफुल फॉर एव्हरीबडी. आपल्या घरामध्ये जेवढे कुटुंबामध्ये व्यक्ती असतील तेवढी मोबाईल जे आहे प्रत्येकाच्या हातामध्ये आल्यामुळे काय झालं की घर मोकळं झालंय. कोणाशी संवाद साधणे हा तर काही किलोमीटरचा लांब राहिलेला पर्याय.
ऍक्च्युली मी ना एक छोटासा किस्सा शेअर करतो. आमच्या ऑफिस मधल्या आम्ही 6-7 जण आहोत. आम्ही जरा इकडे वैतागलो, जरा बॉसनी जास्त ताण दिला डोक्याला की आम्ही आमच्या इकडे जवळच एक टपरी आहे, तिकडे जाऊन चहा पितो छान पैकी फक्कड. असंच एक दिवशी आम्ही गेलो होतो चहा पिण्यासाठी आणि चहा ऑर्डर केला, चहा पिला, चहा संपला. आणि चहा संपल्यानंतर ऑल ऑफ अ सडन आमच्या 2-3 जणांना अचानक स्ट्राईक झालं की अरे, आपण चहा संपेपर्यंत एक शब्द एकमेकांशी बोललेलो नाही, प्रत्येक जण आपापल्या मोबाईल मध्ये घुसलेला. फ्रॉम दॅट डे वी डिसाइडेड की जेव्हा आम्ही चहा प्यायला जाऊ ना, आमचा मोबाईल आम्ही रीतसर ऑफिसमध्ये ठेवून मगच चहा घ्यायला जातो. तर ही हे असं ठरवणं ना, आता खऱ्या अर्थाने सगळ्यांना क्रमप्राप्त होऊन बसलेलं
आहे. दुसरं काही नाही,
दुसरं काही नाही, दुसरं काही नाही. खऱ्या अर्थानं या गोष्टींचा सगळ्यांनी विचार करायला पाहिजे.
मला एक गोष्ट अजून शेअर करायची वाटेल की या संदर्भातल्या माझा स्वतःचा एक जो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या जास्त आहे तो प्रोग्राम म्हणजे मुखी झालेली घरे.
बर,
तोच विषय आहे.
नाशिक हा विषय आणि खऱ्या अर्थानं प्रचंड महत्वाचा आहे. बोलणं वाढलं असेल कदाचित आपलं, पण संवाद कमी होत चाललेला आहे. हे वाक्य फार महत्वाचं आहे. 6601935 नंबर आहे. माणूस राहिला नाही आहे का मनातल्या गोष्टी शेअर करण्यासाठी? काय वाटतंय तुम्हाला? शेअर करताय तुम्ही जरा. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते राहो.